आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दावोसमध्ये राज्याचे 37 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार. 42 लाख रोजगार निर्मितीची शक्यता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य सरकार विविध कल्याणकारी योजना राबवणार. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ पीएमएलए न्यायालयाकडून दोषमुक्त. चांदीचा दर 18,000 रुपयांनी वधारला. सेन्सेक्स 770 अंकांनी घसरून 82,000 खाली. निफ्टी 25,000 उंबरठ्यावर. आणि रणजी करंडकात हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात सरफराज खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबई भक्कम स्थितीत. दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीतून राज्यात 37 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. त्यातून 40 ते 42 लाख रोजगारांची निर्मिती होईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. दावोसमध्ये 51 करार झाले असून त्यापैकी 16.5 लाख कोटी रुपयांचे करार उद्योग क्षेत्रातले आहेत. एमएमआरडीए अंतर्गत 24 करार झाले असून त्यांची किंमत सुमारे 29.5 लाख कोटी रुपये आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. दावोसमधून येणाऱ्या गुंतवणुकीपैकी सर्वाधिक 23 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मुंबई महानगर क्षेत्रात येणार आहे. त्यानंतर कोकणात 3 लाख कोटी रुपयांहून अधिक, नागपूरमध्ये सुमारे 2 लाख कोटी, नाशिकमध्ये 30,100 कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 17,700 कोटी, पुण्यात 3,250 कोटी आणि अमरावतीत 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असल्याचं उद्योगमंत्र्यांनी सांगितलं. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
घरोघरी आरोग्य तपासण्याची सुविधा देणारी आरोग्य आपल्या दारी मोहीम प्रथम मुंबईत आणि नंतर राज्यात इतरत्र राबवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. प्लास्टिकमुक्त गडकिल्ले अभियान जागतिक वारसा यादीतल्या 11 किल्ल्यांवर आणि नंतर इतर किल्ल्यांवर चालवण्यात येणार आहे. त्यात सहभागी स्वयंसेवी संस्थांना 1 लाख रुपये मानधन मिळेल. महिला बचत गट सक्षमीकरण, मराठी भाषा संवर्धन, रस्ता सुरक्षा, ज्येष्ठांसाठी एसटी संघे तीर्थाटन या कामांसाठी प्रत्येकी 100 कोटी रुपये तरतूद असेल.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण नागरी लोककल्याण अभियान म्हणजे हे अभियान जे आहे आपण 29 महापालिका आणि 394 नगर परिषदांमध्ये राबवणार आहोत. त्यासाठी नगर परिषदांना आपण 1 कोटी आणि महापालिकांना 3 कोटी अशा प्रकारची त्या ठिकाणी तरतूद करतोय. नगर विकास विभागाच्या माध्यमातून 1,539 कोटीची या नगर विकास विभागामधून आपण यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे.
या अंतर्गत राज्यातल्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी स्पर्धा घेऊन पहिल्या 3 शाळांना रोख पारितोषिक दिली जाणार आहेत अशी माहिती शिंदे यांनी दिली. झोपडपट्टी मुक्त मुंबई तसंच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्याकरता आपलं सरकार काम करेल असं ते म्हणाले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरातून आदरांजली अर्पण करण्यात आली. बाळासाहेबांचं जनतेशी अनोखं नातं होतं. विविध मुद्द्यांवर ते आपली मतं निडरपणे मांडत असत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांना मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं आज दोषमुक्त केलं. नवी दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी काढलेला मूळचा खर्चाचा अंदाज नंतर सुमारे 4x वाढवल्याचा आणि संबंधित कंत्राटदारांकडून लाच घेतल्याचा आरोप ईडी अर्थात सक्तवसुली महासंचालनालयानं ठेवला होता. 2005-06 व्यवहाराचं हे प्रकरण आहे. भुजबळ त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर ईडीनं भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर तसंच इतरांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत हा खटला दाखल केला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दाखल केलेल्या विशेष खटल्यातून 2001 या सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे. आज भुजबळ यांचा दोषमुक्ततेसाठीचा अर्ज पीएमएलए न्यायाधीश सत्यनारायण रामजीवन नवंदर यांनी स्वीकारल्याचं वकिलांनी सांगितलं. नवी मुंबईतल्या प्रदूषण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं आज नवी मुंबईच्या आयुक्तांचा पगार रोखला. न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करणं आणि व्यक्तिगत शपथपत्र दाखल न करता शहर अभियंत्याला शपथपत्र दाखल करू दिल्याबद्दल न्यायालयानं ही कारवाई केली आहे. पुढच्या आदेशापर्यंत आयुक्तांनी पगार घेऊ नये असं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती सुमन श्याम यांच्या खंडपीठानं सांगितलं. बृहन्मुंबई महानगरपालिकेलाही न्यायालयानं फटकारला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरच महानगरपालिकेनं प्रदूषण कमी करण्यासाठी पावलं उचलली, तोपर्यंत ते काय करत होते असं विचारून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांचा पगारही रोखू असा इशारा न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी दिला आहे. बदलापूरमध्ये एका लहान मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी आरोपीला पोलिसांनी आज कल्याणमधल्या न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्याला येत्या 27 तारखेपर्यंत पोलीस रिमांड दिला आहे. ही घटना संतापजनक आणि शरम वाटायला लावणारी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. या प्रकरणावरून त्यांनी फडणवीस यांना गृहमंत्रीपद सोडण्याचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईच्या सराफा बाजारात आज चांदी पुन्हा सुमारे 18,000 रुपयांनी महाग झाली. त्यामुळे करांसह 1 किलो चांदीसाठी 3,27,000 रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागत होती. या तेजीमुळं चांदीच्या दरांमधली कालची 19,000 रुपयांची घसरण भरून निघाली. सोनं आज तोळ्यामागे सुमारे 3,000 रुपयांनी महाग झालं. त्यामुळे 1 तोळा 24 कॅरेट सोन्याचा दर 1,59,000 पलीकडं आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 1,55,000 रुपयांच्या पलीकडे गेला होता. शेअर बाजारातली कालची तेजी आऊटघटकेची ठरली आणि सेन्सेक्स पुन्हा 770 अंकांनी घसरून 81,538 अंकांवर बंद झाला. निफ्टीमध्येही 241 अंकांची घट झाली आणि हा निर्देशांक 25,049 अंकांवर बंद झाला. डॉलरच्या तुलनेत रुपयानं आज 92 रुपयांच्या पातळीला स्पर्श केला. तसंच गुंतवणूकदारांनी सर्वदूर विक्री केल्यानं शेअर बाजारात घसरण दिसून आली. केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन वैयक्तिक पुरस्कारासाठी यंदा लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांची निवड झाली आहे. केरळमध्ये वायनाड इथं 2024 भूस्खलनामुळे ओढवलेल्या आपत्तीत शेळके यांनी अभियांत्रिकी कौशल्याच्या सहाय्यानं बचाव कार्यात लक्षणीय योगदान दिलं होतं. मूळच्या अहिल्यानगरच्या सीता शेळके भारतीय सैन्याच्या मद्रास अभियांत्रिकी आस्थापनेत कार्यरत आहेत. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या हौतात्म्य सत्संग वर्षाचं औचित्य साधून आज नांदेडच्या पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब इथं एका भव्य आणि विशेष कीर्तन सोहळा पार पडला. नांदेडच्या मोदी मैदानावर उद्या आणि परवा 2 दिवस हौतात्म्य सत्संग सोहळा होणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातल्या अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसंच अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी नांदेड इथं येणार आहेत. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात ड गटात सुरू असलेल्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी सरफराज खानच्या द्विशतकी खेळीच्या बळावर मुंबईनं आपली बाजू भक्कम केली आहे. 229 चेंडूत 227 धावा करताना त्यानं 19 चौकार आणि 9 षटकार ठोकले. त्यामुळे मुंबईला पहिल्या डावात 560 धावांचा डोंगर उभा करता आला. दिवसअखेर हैदराबादच्या 2 बाद 138 धावा झाल्या होत्या. ब गटात पुण्यात सुरू असलेल्या सामन्यात आज दिवसअखेर महाराष्ट्रानं गोव्यावर 97 धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राच्या 8 बाद 306 धावा झाल्या होत्या. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज रायपूर इथं होणार आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दावोसमध्ये राज्याचे 37 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार, 42 लाख रोजगार निर्मिती शक्यता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य सरकार विविध कल्याणकारी योजना राबवणार. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ PMLA न्यायालयाकडून दोषमुक्त. चांदीचा दर 18,000 रुपयांनी वधारला. सेन्सेक्स 770 अंकांनी घसरून 82,000 खाली. निफ्टी 25,000 उंबरठ्यावर आणि रणजी करंडकात हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात सरफराज खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबई भक्कम स्थितीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.